काय होतंय हे कळायच्या आत तो साक्षीच्या दारापुढे उभा राहिला. दुसरं दार उघडण्याचा साक्षीनं प्रयत्न केला पण ते उघडलं नाही. खिडकीच्या काचा पण बंदच होत्या. ती पूर्णपणे गाडीत बंदिस्त झाली होती. नमस्कार. शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कथेचे लेखक आहेत सुरेश कुलकर्णी. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अनेक प्रकारचं साहित्य, भयकथा, गूढ, रहस्य, रोमांच, भावस्पर्शी, उत्स्फूर्त आणि विनोदी कथा ते अत्यंत ताकदीने लिहितात. तर ऐकूयात सुरेश कुलकर्णी लिखित पुढील कथा, सावज. सनसेट पाहण्यासाठी साक्षी रिसॉर्टमधून निघाली तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. रिसॉर्टपासून समुद्र किनारा फक्त 2 किलोमीटर होता. संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्राकडे जात. रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता. मध्ये खूप झाडी होती पण रात्री 7-8 वाजेपर्यंत माणसांची वर्दळ असे. 5व्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की मोबाईल रूममध्येच विसरलीये. ती परत लिफ्टकडे गेली तर लिफ्ट बंद होती. लाईट गुल झाले होते. आता पुन्हा 5 मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले. तासा 1.5 तासांचा तर प्रश्न होता. 6:30 जरी परत निघालो तरी 7:15 रिसॉर्टला परतू. मग निवांत गॅलरीत बसून कोल्ड कॉफी एन्जॉय करू. इथली कॉफी मात्र भन्नाट असते. असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली. तिची आणि सदानंदची ओळख याच समुद्रावर झाली होती. आता त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. तसे ते दोघे नेहमी येथे येत. सारा परिसर ओळखीचा होता. यावेळेस थोडी गडबड झाली होती. अचानक सदाला ऑफिसचं अर्जंट काम निघालं होतं. तो सकाळी तिला जॉईन होणार होता इतकंच. सूर्योदयापेक्षा समुद्रावरला सूर्यास्त साक्षीला खूप आवडायचा. निळा, पिवळा, लाल या रंगांचं मिलन ग्रे कलरच्या समुद्रावर विलोभनीय असतं. शिवाय त्यांचं प्रतिबिंब, माणूस हिप्नोटाइज होऊन जातो. सूर्यास्त पहावा तर समुद्र किनारी आणि सूर्योदय पहावा तर हिमालयाच्या पर्वत राईत, असं ती सदाला नेहमी म्हणायची. सूर्यास्तानंतरही हा नजरबंदीचा खेळ चालूच राहतो, अर्थात थोडा वेळ. साक्षीचा काही लवकर पाय निघत नसे. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. ती परत फिरली तोवर इतर पर्यटकांची वर्दळ कमी झाली होती. ती झपझप पावलं टाकत निघाली. रस्ता सरळच होता. 10-15 मिनिटात रिसॉर्टचे लाइटिंग नजरेच्या टप्प्यात येणार होतं. रूममध्ये फ्रेश होऊन कॉफी मागवावी. गॅलरीतल्या एका खुर्चीवर आरामात बसून समोरच्या खुर्चीवर पाय पसरावेत आणि सदुड्याला फोन लावावा. साक्षीचे विचार आणि पाय वेगानं रिसॉर्टकडे निघाले. अपेक्षित अंतर चालू नाही. समोर कुठेच रिसॉर्टचा मागमूस दिसत नव्हता. आता रस्ताही निर्मनुष्य झाला होता. दिवस केव्हाच मावळला होता. एव्हानं हॉटेल यायला हवं होतं. आपण वाट तर चुकलो नाही ना. तिच्या मनात पाल चुकचुकली. छे, कशी चुकेल? आपण सरळ चालत आहोत, कुठेही वळण घेतलं नाही. अंधार दाटत होता. चांदण्यांचा मंद प्रकाश रस्त्यापर्यंत पोहोचत नव्हता. ती नेटाने चालत होती. कुठल्याही क्षणी रिसॉर्टचे लाईट दिसतील ही तिची आशा क्षणाक्षणाला मावळत होती. काळोखाची भरती वाढतच होती. अंधाराच्या लाटा त्या किर्र जंगलाच्या ध्यानस्थ झाडांच्या खोडावर आदळून फुटत होत्या. काळ्या प्रकाशाच्या छायेनं सगळंच गिळून टाकलं होतं. साक्षी पूर्ण हतबल झाली होती. तिला रात्रीच्या वेळेचा अंदाज पण येत नव्हता. मोबाईलची प्रखरतेने आठवण होत होती. ती या समुद्र किनाऱ्याच्या जंगलात हरवली आहे याची तिला आता खात्री पटत चालली होती. गाडीतून दूर अंतरावर तिची अंधुक आकृती त्याला दिसली. ती एक तरुणी होती आणि एकटीच होती. तो गालातल्या गालात हसला. सावज. प्रयत्न करायला मुळीच हरकत नव्हती. त्याने गाडीचे हेडलाइट्स ऑन केले. प्रखर प्रकाश झोतात ती दोन्ही हात उंचावून गाडी थांबवण्याची विनंती करत होती. याला म्हणतात नशीब. त्याने सावकाश गाडी तिच्या जवळ उभी केली. अपेक्षेपेक्षा ती खूपच सुंदर होती. स्लिम फिट जीन्स आणि टी शर्ट मध्ये आकर्षक पण दिसत होती. पण त्याला तिचा सुंदर चेहरा किंवा परफेक्ट फिगरशी काही देणं घेणं नव्हतं. फक्त ती एकदा गाडीत बसली की त्याचा उद्देश सफल होणार होता. येस मॅडम, एनी प्रॉब्लम? त्याने अतिशय सौम्य आणि मृदू आवाजात विचारलं. घाई करून चालणार नव्हतं. ती भडकेल असं वागूनही चालणार नव्हतं. गाडीत बसेपर्यंत नो जोर जबरदस्ती. अहो, बहुधा मी माझ्या विचारांच्या नादात या जंगलात रस्ता चुकले. प्लीज मला जवळच्या रिसॉर्टपर्यंत लिफ्ट द्या, नाही म्हणू नका. साक्षीने कळवळीने विनंती केली. त्याच्या होकार किंवा नकाराची वाट न पाहता ती मागच्या सीटवर घुसली आणि झटक्यात दार लावून घेतलं. तो गालातल्या गालात हसल्याचा तिला भास झाला. गाडीच्या आतलं वातावरण थंडगार होतं. बहुधा एसी फुल असावा. मॅडम, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? त्यानं सावकाश गाडी स्टार्ट करत विचारलं. हो, पण आधी तुमचा तो एसी बंद करा ना, मला हुडहुडी भरली. ओह सॉरी. त्याने एसी बंद केला. शेजारच्या सीटवरील थर्मासमधून गरमागरम कॉफीचा एक मग भरला आणि साक्षीला दिला. त्याने पुन्हा ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केलं. ओह कॉफी, माय एनी टाईम फेवरेट ड्रिंक. थँक्स. खरं सांगू का, मला या क्षणी या कॉफीची खूप खूप गरज होती. कॉफी पिताना साक्षी त्याला न्याहाळीत होती. तो 6 फुटाच्या आसपास असावा. जिमचं शरीर कपड्यातूनही नजरेला जाणवत होतं. व्यवस्थित कापलेले केस, ट्रिम केलेली ऐटबाज हलकी दाढी, डल कलरचा तरी भारी सूट आणि सगळ्यात अपीलिंग होता तो त्याचा आवाज. किंचित खर्जातला, मर्दानी हुकूमत गाजवणारा असा आवाज सदाचा पाहिजे होता. साक्षीला वाटून गेलं. मॅडम, आर यू ओके? हो मी ठीक आहे. तुम्ही मगाशी काहीतरी विचारणार होता ना? काही नाही, माझ्या गाडीत बसताना तुम्हाला भीती नाही ना वाटली? खरं सांगू, थोडीशी वाटलीच, पण आता वाटत नाही. तुम्ही एक सुशिक्षित आणि सद्गृहस्थ आहात, अनभीती वाटून उपयोग काय होता? तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, रिस्क तर घ्यावीच लागणार होती. थँक्स, तो तर मी आहेच. अजून एक, अशा भयानक रात्री तुम्ही एकट्याच या जंगलात काय करताय आणि तुमचं नाव काय? मी साक्षी. त्याचं काय झालं? मी सनसेट. साक्षीनं आपली सगळी हकीकत त्याला सांगितली आणि विचारलं, बाय द वे तुम्ही काय करता? मी काहीच करत नाही, मला काही करायची गरजही नाही, मी फक्त संधीची वाट पाहत होतो आणि तुम्ही ती मला दिलीत. साक्षीच्या पोटात खड्डा पडला. शेवटी यांच्यातला पुरुष जागा झाला तर? समोर काचेतून लोकवस्तीच्या खुणा, काही लाईटचे खांब दिसत होते. मिस्टर, गाडी इथेच थांबवा, साक्षी कठोर आवाजात म्हणाली. येस मॅडम, मी थांबणारच आहे आणि इथेच. त्याने गाडी थांबवली आणि इंजिन बंद केले. काय होतंय हे कळायच्या आत तो साक्षीच्या दारापुढे उभा राहिला. दुसरं दार उघडण्याचा साक्षीनं प्रयत्न केला पण ते उघडलं नाही. खिडकीच्या काचा पण बंदच होत्या. ती पूर्णपणे गाडीत बंदिस्त झाली होती. मॅडम शांत व्हा, कमरेवर दोन्ही हात ठेवून तो गाडी बाहेरून बोलत होता. सगळी गाडी बंद असूनही त्याचा आवाज तिला स्पष्ट ऐकू येत होता. मॅडम, तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाही, मी तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेणार नाही आणि मी तुला तो घेऊ देणार पण नाही, साक्षी दृढ निश्चयाने म्हणाली. मी तुम्हास स्पर्शही करणार नाही. आधी तुम्ही शांत व्हा आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. फक्त तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात हे तुम्हास सांगितलं की मी मोकळा होईन. मोकळा म्हणजे? सांगतो. आता तुम्ही जशा या गाडीत आपणहून बसलात तसाच मीही आपणहून या गाडीत बसलो होतो. बसलो होतो? कधी? म्हणजे ही गाडी तुमची नाही? नाही, ही माझी गाडी नाही. आणि लिफ्ट घेऊन किती दिवस झाले की किती वर्ष झाली मला माहीत नाही, पण मीही तुमच्यासारखाच अडचणीत होतो आणि स्वखुशीनं गाडीत आलो होतो. मग? मग काही नाही. असंच कुणीतरी तुमच्या या गाडीत स्वखुशीनं बसेल तेव्हा तुमची सुटका होईल, जशी आता माझी होतेय. अरे बाबा, मला कळेल असं काहीतरी सांग रे. साक्षी मॅडम, या गाडीत तुमचा आत्मा अडकलाय. व्हॉट डू यू मीन? साक्षी किंचाळली. होय, तुम्ही जेथे गाडीत बसलात तेथेच तुमचा रिकामा देह अजूनही पडलेला आहे. तुमचं देहावसान झालं आहे. तुम्ही मेलात आणि या गाडीरूपी पिंजऱ्यात तुमचा आत्मा अडकलाय. या गाडीची दारं तुमच्यासाठी तेव्हाच उघडतील जेव्हा एखादा आत्मा स्वखुशीनं तुमच्या गाडीत येईल. तो आत येईल आणि तुम्ही मुक्त व्हाल माझ्यासारखे. थँक्स फॉर लिफ्ट, ऑल द बेस्ट, बाय. पाहता पाहता तो हवेत विरघळून गेला. दूर अंतरावर त्याची अंधुक आकृती तिला गाडीच्या काचेतून दिसत होती. तो उंच पुरा तरुण होता आणि एकटाच होता. ती गालातल्या गालात हसली. सावज, प्रयत्न करायला मुळीच हरकत नव्हती. तिने गाडीचे हेडलाइट्स ऑन केले आणि गाडी स्टार्ट केली. समाप्त. कथा सावज, लेखक सुरेश कुलकर्णी, अभिवाचक सुजाता। मित्रांनो, तुमची स्वलिखित कथा, कविता, लेख किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही साहित्य जर शब्दफुले पॉडकास्टवर ऐकायचं असेल तर नक्की कळवा। त्याच प्रकारे एखादा विशिष्ट टॉपिक आवडत असेल तर तेही कळवा। कुठे? शब्दफुले @gmail.com या आपल्या ईमेल ID वर। तुम्हाला माझे एपिसोड्स आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा। ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्ट ॲपवर रिव्ह्यूज आणि रेटिंग्स द्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मित्रमैत्रिणींना आप्तस्वकीयांना शेअर करा। का? शेअर केल्याने तणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते। तर मंडळी, शब्दफुले या सकारात्मक विचारावर मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते। पुन्हा लवकरच भेटू। तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड। थँक्यू, धन्यवाद।